हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 9:30 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये आज आपण साजरा करतो आहोत आंतरराष्ट्रीय योग दिन. दुसरा आंतरराष्ट्रीय हा योग दिन आहे आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्या संकल्पनेतून ही जी सुंदरशी सुरुवात झाली आहे गतवर्षीपासून ती आता यंदाच्या वर्षी खूप जास्त जोर पकडते आहे. एकूणच योग साधना, योगाभ्यास आणि योगासन, प्राणायाम या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला काय काय मिळतं बुवा, याचं एक अप्रतिमचं उत्तर देण्यासाठी या गोष्टी का गरजेच्या आहेत, या गोष्टी गरजेच्या असल्या तरी त्या कशा पद्धतीनं करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडाच वेळात आपल्यासोबत डॉक्टर सचिन जाधव असणार आहेत. आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे. सुखायू नावाचं त्यांचं क्लिनिक आहे नाशिकमध्ये. त्यांच्यासोबत आपण थोड्याच वेळात बोलणार आहोत. पण संपूर्ण देशभर आजच्या दिनाचं औचित्य साधून जवळजवळ लाखभर कार्यक्रम होणार आहेत आणि या सगळ्याच्या माध्यमातून योग साधना ही गोष्ट आपण पुन्हा एकदा रुजवणार आहोत, युवा जनरेशनला या गोष्टींचं महत्त्व पटवून देणार आहोत. डेफिनेटली योगाभ्यास हे आपल्याकडे फार प्राचीन शास्त्र होतं. या गोष्टीचा अभ्यास लोकांनी प्रचंड केला होता. नानाविध ऋषी मुनींनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य या योगाभ्यासामध्ये समर्पित केलं. स्वतःचे असे वेगवेगळे ग्रंथ तयार केले. या ग्रंथांच्या माध्यमातून योगाभ्यास, वेगवेगळी योगासनं या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. पण हळूहळू असं होतं ना की आपण पाश्चात्य गोष्टींकडे जरा जास्त अट्रॅक्ट झालो आणि तिकडली लोकं ह्या गोष्टी जास्त फॉलो करायला लागली. आता आपल्या देशातल्या लोकांना सुद्धा योगाचं महत्त्व पडतं आहे. डेफिनेटली एक फार मोठं पर्सेंटेज असं होतं ज्यांना योगाभ्यास या विषयाबद्दल खूप जास्त माहिती नव्हतं. अजूनही लोकांना पूर्ण माहिती असं आपण नाही म्हणू शकत, पण हीच माहिती मिळवून देण्यासाठी, या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आजचा हा दिन अत्यंत महत्त्वाचा आहे. सुपहिट्स 93.5 रेड एफ एमवर या दिनाबद्दल थोड्याच वेळात भरपूर बोलायचं आहे. सुपहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.